श्री दासबोध दशक विसावा पूर्ण नाम दशक समास सातवा आत्मा निरूपण
श्री राम अनुर्वाच्य समाधान जाले ते पाहिजे बोलिले बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडेना काही सांडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही एक विचार शोधून पाही म्हणिजे कळे मुख्य काशी विश्वेश्वर श्वेतबंद रामेश्वर मलकार्जुन भीमाशंकर गुण आत्मयाचे जैसी मुख्य बारा लिंगे या वेगळी अनंत लिंगे प्रचित जाणिजेत जगे गुण आत्मयाचे भूमंडळी अनंत शक्ती नाना साक्षात्कार चमत्कार होती नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती गुण आत्मयाचे नाना सिद्धांची सामर्थ्ये नाना मंत्रांची सामर्थ्ये नाना मोहरे वल्लीत सामर्थ्ये गुण आत्मयाचे नाना तीर्थांची सामर्थ्ये नाना क्षेत्रांची सामर्थ्ये नाना भूमंडळी सामर्थ्ये गुण आत्मयाचे जितुके काही उत्तम गुण तितुके आत्मयाचे रक्षण बरे वाईट तितुके जाण आत्म्याच करिता शुद्ध आत्मा उत्तम गुणी सबळ आत्मा अवलक्षणी बरी वाईट आवघी करणी आत्मयाची नाना साभिमान धरणे नाना प्रतिसृष्टी करणे नाना श्राप उश्राप लक्षणे आत्मयाचे नी पिंडाचा बरा शोध घ्यावा तत्वांचा पिंड शोधावा तत्वे शोधिता पिंड आघवा कळू येतो जड देह भूतांचा चंचळ गुण आत्मयाचा निश्चळ ब्रह्मा वेगळा ठाव कैचा जेथे तेथे निश्चळ चंचळ आणि जड पिंडी करावा निवाड त्या वेगळे जाड बोलणे नाही. पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळो येतो. देहे जड हा पडतो देखत देखता. जड ती तुके पडिले चंचळ ती तुके निघून गेले. जड चंचळाचे रूप आले प्रत्ययासी. निश्चळ आहे सकळा ठाई हे तो पाहाणे न लगे काही. गुणविकार तेथे नाही निश्चळासी. जैसे पिंड तैसे ब्रह्मांड विचार दिसतो घड. जड चंचळ जाता जाड परब्रह्मचे आहे. महाभूतांचा खंबीर केला आत्मा घालून पुतळा झाला. चालिला सृष्टीचा गलबला येणे रीती. आत्मा माया विकार करी आळ घाली ती ब्रह्मावरी. प्रत्यये सकळ काही विवरी तोची भला. ब्रह्म व्यापक अखंड वरकळ व्यापकता खंड. शोधून पाहाता जड काहीच नाही. गगनासी खंडतानये गगनाचे नासेल काये. जरी झाला महाप्रळये सृष्टी संहार. जे संहारा मध्ये सापडले ते सहजचे नासिवंत झाले. जाणते लोकी उगविले पाहिजे कोडे. नकळता वाटे कोडे कळता आवघे दिसे उघडे. म्हणून एकांती निवाडे विचार पाहावा. मिळता प्रत्ययाचे संत एकांता परीस एकांत. केली पाहिजे सावचीत नाना चर्चा. पाहिल्या वेगळे कळत नाही. कळता कळता संदेह नाही. विवेक पाहता कोठेची नाही माया जाळ. गगनी आभाळ आले मागुती सवेची उडाले. आत्म्या करिता दृश्य झाले उडेल तैसे. मुळापासून सेवटवरी विवेकी विवेके विवरी तोची निश्चय थावरी चले नायसा वरकड निश्चय अनुमानाचे अनुमाने बोलता काये वेचे जाणते पुरुष प्रचितीचे ते तो मानितना उगेच बोलणे अनुमानाचे अनुमानाचे कोण्या कामाचे येथे सगट विचाराचे काम नाही सगट विचार तो अविचार कित्येक म्हणती एकंकार एकंकार भ्रष्टाकार करू नये कृत्रिम अवघे सांडावे काही एक शुद्ध घ्यावे जाण जाणो निवडावे सारा सार
इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मा निरूपण नाम समास सातवा